श्रोत्यांनो, उपासना कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आजकाल क्षमा मागणं म्हणजे केवळ औपचारिकता झाली आहे. आपण मनापासून कुणालाही क्षमा करू शकत नाही, पण येशूचं जीवनचरित्र आपल्याला कळेल तेव्हा क्षमेचा खरा अर्थ आपल्याला समजेल. येशू ख्रिस्तानं म्हटलं की क्षमा अशी करा की कुणी तुमच्या एका गालावर मारलं तर तुम्ही लगेच दुसरा गाल पुढे करा. श्रोत्यांनो, सुरुवातीला ऐकूया एक भक्तिगीत.
आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ जिवंत परमेश्वर पित्या, येशू ख्रिस्तामध्ये जी एक सुंदर आशा तू आम्हाला दिलेली आहेस त्याबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत. आम्हाला माहीत आहे की जेव्हा आम्ही येशू ख्रिस्तामध्ये जगू किंवा येशू ख्रिस्तामध्ये मरू तेव्हा मृत्यूनंतरचं आमचं जीवन तुझ्यासोबत व्यतीत होणार आहे. तू आमची मदत कर प्रभू की आम्ही एक शुद्ध आणि पवित्र जीवन जगावं, तुला संतोष विणारं जीवन जगावं, तुझं भय बाळगून आम्ही राहावं. आज आम्हाला तू आशीर्वादित कर. जे वचन आज आम्ही ऐकणार आहोत ते वचन समजण्याकरिता तू आमचे मार्गदर्शन कर. आम्हाला बुद्धी आणि ज्ञान पुरी. विशेषतेने प्रभू सर्व कुटुंबांना आशीर्वादित कर। जी लहान लेकरे अनाथ आहेत, ज्यांना कोणाचाच आश्रय नाही, त्या लहान लेकरांवर तू दया कर। त्यांची काळजी घेणारा तू आहेस, तू त्यांना ह्या जगात आणलेला आहेस, तू त्यांचा निर्माता आहे। आमची प्रार्थना आहे त्या सर्व गरीब लोकांकरिता ज्यांच्याजवळ भोजन नाही, कपडा नाही, राहण्याकरिता घर नाही, त्यांच्यावर तू दया कर। जे संकटात आहेत त्यांना तू सोडीव, जे आजारी आहेत त्यांना स्पर्श करून आरोग्य दे। ज्या लोकांना नोकरी नाही त्यांना नोकरी लागू दे। प्रत्येकावर तू दया कर। ही वेळ आम्ही तुझ्या पवित्र हातात देत आहोत, तूच आमचा शिक्षक आणि मार्गदर्शक हो। प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावात मागितले आहे म्हणून तो ऐक, आमेन। श्रोत्यानो, आज आम्ही थेसलनिकाकरास पहिले पत्र ह्याच्या तिसऱ्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत। थेसलनिकाकरास पहिले पत्र तिसरा अध्याय, ह्या अध्यायाचा जो उद्देश आहे तो आहे ख्रिस्ताचे येणे, एक शुद्ध करणारी आशा। थेसलनिकाकरास पहिल्या पत्राचा मुख्य उद्देश आहे मंडळीचे वर उचलल्या जाणे। दुसऱ्या पत्राचा मुख्य उद्देश आहे ख्रिस्ताचे प्रगटीकरण, अर्थात ह्या पृथ्वीवर राज्य स्थापित करण्याकरिता त्याचे येणे। ह्या बाबतीची एक गोष्ट मला आकर्षित करते, ती ही की जी शिकवण पौलाने थेसलनिका येथील लोकांना दिली त्यामधील व्यावहारिकता। परंतु आज विद्यालयातून ही गोष्ट पूर्णपणे नष्ट झालेली आढळते। ही गोष्ट फक्त वादविवादाकरिता किंवा नुसती बोलण्यापर्यंतच राहिलेली आहे, परंतु जीवनाकरिता ती अर्थहीन आहे अशा प्रकारची समजूत लोकांची झालेली आहे। जीवनात ही आली पाहिजे अशा अर्थाने ती शिकवल्या जात नाही। पौलाची शिकवण मात्र एकदम फरक होती। ह्या अध्यायाचा उद्देश आहे ख्रिस्ताचे येणे, एक शुद्ध करणारी आशा। जर आपण मंडळीच्या वर उचलल्या जाण्याची आशा बाळगता, अर्थात ख्रिस्ताचे त्याच्या स्वकीयांसाठी जवळ येऊन ठेपलेले आगमन ह्याची आशा बाळगता, तर ही आशा तुमचे जीवन बदलवेल, तुमची जीवनशैली बदलवेल। जर आपल्या जीवनावर ह्याचा काहीच परिणाम नाही, तर तुम्ही खऱ्या अर्थाने त्यावर विश्वास ठेवित नाही। हे आपणाजवळ असलेले फक्त सिद्धांत किंवा तत्वज्ञान ठरेल। या पत्राचा हा केंद्रबिंदू आहे ज्याविषयी आम्ही अध्याय 3 पासून अध्याय 4 12 वचनापर्यंत पाहणार आहोत। तिमथी थेसलनिकांविषयी एक चांगली बातमी पौलाकडे आणतो। थेसलनिकाकरास पहिले पत्र तिसरा अध्याय आणि पहिलं वचन सांगतं, आमच्याने आणखी दम धरविना तेव्हा आम्ही अथेनेतच एकटे मागे राहावे हे आम्हास बरे वाटले। पौलाला थेसलनिका येथे वापस परतण्याची तीव्र इच्छा आहे, परंतु तो अथेन्स येथे एकटाच थांबतो, जेणेकरून तिमथी, कदाचित सिल्वान, वैद्य लूक आणि इतरांना थेसलनिका येथे पाठविता यावे। काही भाषांतरात अखेरीस हा शब्द वाचायला मिळतो। या महत्वाच्या शब्दाने जे काही पौलाने दुसऱ्या अध्याय सांगितले त्याला अध्याय 3 मधील गोष्टींशी जोडण्यात आले आहे। तो त्या मंडळीसाठी माता, पिता आणि बंधू होता। त्याने त्यांना ख्रिस्ताकडे आणले आणि त्याची त्यांच्यावर प्रीती होती। तो म्हणतो की ख्रिस्ताच्या आगमन समयी जेव्हा सारे विश्वासणारे पारितोषिक प्राप्त करतील तेव्हा ते त्याचा आनंद आणि गौरव असतील। आता श्रोत्यांनो, पौलाचे त्यांच्यावर अतिशय प्रेम असल्यामुळे त्यांच्याकडे परत येता येत नाही म्हणून तो दुःखी झालेला आहे। सैतानाने त्याला अडवले, त्याला थेसलनिका इतक्या घाईने सोडावे लागले की काही सिद्धांत किंवा शिकवण तो त्यांना देऊ शकला नाही, त्यांना तो पूर्णपणे सांगू शकला नाही। फक्त वापस येण्याविषयीच तो चिंतातूर्ण होता, तर त्याला ह्या विश्वासणाऱ्यांच्या भविष्याची चिंता वाटत होती। त्यांची सांत्वना करण्याची, त्यांना धीर देण्याची त्याची इच्छा होती। दुसऱ्या शब्दात प्रीतीने केलेल्या श्रमाला ज्याविषयी त्याने पत्राच्या सुरुवातीला नमूद केले होते तो ह्या ठिकाणी व्यक्त करीत आहे। प्रेम हे फक्त हृदयाच्या भोवती असलेली आरामदायी चांगली अशी भावना नाही किंवा आपुलकी नाही। प्रेम दुसऱ्यांचे हित पाहते। ह्याच प्रकारे दुसऱ्या व्यक्तीच्या प्रति प्रेम प्रदर्शित केल्या जाते। जर आपण एखाद्या व्यक्तीवर खरोखर प्रेम करता तर आपण त्या व्यक्तीचे हित पाहाल आणि तिच्यासाठी स्वतःचे जीवन पणाला लावण्यास आपण मागेपुढे पाहणार नाही. तिसरा अध्याय दुसरं वचन पहा. आणि आम्ही आपला बंधू तिमथ्य ख्रिस्ताच्या सुवार्तेत देवाचा सेवक ह्याला ह्यासाठी पाठविले की त्याने तुम्हाला स्थिर करावे आणि तुमच्या विश्वासाच्या वृद्धीसाठी बोध करावा. त्याच्या ह्या काळजीमुळे त्याने तिमथ्याला थेसलनिका येथे वापस पाठविले. तो तिमथ्याला आपला बंधू व देवाचा सेवक असे संबोधतो. ग्रीक मध्ये देवाच्या सेवकासाठी शब्द आहे डिकॉनॉस, ज्यापासून आम्हाला इंग्रजी शब्द डिकन हा मिळाला आहे, ज्याचा शब्दशः अर्थ आहे चाकर किंवा सेवक. ख्रिस्ताच्या सुवार्तेत देवाचा सेवक. ख्रिस्ताचे शुभवर्तमान सेवेचे क्षेत्र आहे. पॉल फक्त चांगले कार्य करणारा नव्हता तर ख्रिस्ताची सुवार्ता गाजवणारा होता. पुष्कळदा लोक आमच्यावर टीका करतात कारण आमचा प्रमुख उद्देश आहे देवाचे वचन सांगणे, ते जसे आहे तसे सांगणे. हे आमचे प्रमुख कार्य आहे. शुभवर्तमानाच्या सामाजिक पैलूवर आम्ही का जोर देत नाही म्हणून लोक आमच्यावर टीका करतात. परंतु मला वाटतं जगामध्ये ज्या अनेक मोठमोठ्या सामाजिक चळवळी झाल्यात त्या शुभवर्तमान प्रसाराशी संलग्न होत्या. मोठे मोठे दवाखाने सुवार्ता प्रसारानंतर सुरू झाले. जर लोक ख्रिस्ताच्या सुवार्तेच्या संदेशाला प्रतिसाद देतील तर त्यांचे जीवन परिवर्तित होईल आणि त्या परिवर्तनाद्वारे मागे मागे इतर दुसऱ्या गोष्टी आपोआप येतील. पॉल म्हणतो तिमथी सेवक आहे आणि त्याचे कार्यक्षेत्र ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. हेच आमचे सुद्धा क्षेत्र असायला हवे. जेव्हा ख्रिस्ताचे शुभवर्तमान गाजवले जाते तेव्हा अनेक चांगली कामे होतात, परंतु हे सर्व ख्रिस्ताचे शुभवर्तमान करू शकते. तो म्हणतो तुम्हाला स्थिर करावे. ह्याच अर्थाचा शब्द आम्हाला निर्गमचे पुस्तक 17:10-12 ह्या वचनांमध्ये वाचायला मिळतो. निर्गमचे पुस्तक 17:10-12 वचने. तो म्हणतो की तुमच्या विश्वासासंबंधाने तुम्हाला स्थिर करावे. वाचूया श्रोत्यांनो निर्गमचे पुस्तक 17:10-12 वचने. मोशेच्या सांगण्याप्रमाणे यहोशवाने केले व तो अमालेकाशी लढू लागला. मोशे, आहरोन आणि हूर हे टेकडीच्या माथ्यावर चढून गेले. त्या समय असे झाले की मोशे आपले हात वर करी तेव्हा इस्रायलाची सरशी होई व तो आपले हात खाली करी तेव्हा अमालेकाची सरशी होई. मोशेचे हात भरून आले तेव्हा त्यांनी एक धोंडा घेऊन मोशेच्या खाली ठेविला व तो त्यावर बसला आणि अहरोन व हूर ह्यांनी दोन्ही बाजूंनी त्याचे हात वर उचलून धरले म्हणून सूर्य मावळेपर्यंत त्याचे हात स्थिर राहिले. श्रोत्यानो जेव्हा इस्रायलांचा विजय निश्चित करण्यासाठी मोशे पहाडावर गेला जेणेकरून त्याने प्रार्थनेमध्ये हात वर उचलून धरावे तेव्हा जेव्हा मोशेचे हात भारी झाले त्यांनी एक दगड घेतला व त्याच्या खाली ठेवला. तो त्यावर बसला. हारून व हूर ह्यांनी त्याचे हात वर धरून ठेवले. वर उचलून धरले हा शब्द तुम्हाला स्थिर करावे ह्या शब्दाप्रमाणे आहे. पौलाने तिमथ्याला त्यांना वर धरून ठेवण्यासाठी, त्यांना स्थिर करण्यासाठी त्यांच्याकडे पाठविले. आज सुद्धा लोकांना विश्वासात दृढ करण्याची, स्थिर करण्याची, वर उचलून धरण्याची आवश्यकता आहे. नंतर तो म्हणतो तुमच्या विश्वासाच्या वृद्धीसाठी बोध करावा. बोध बळकट करणे म्हणजे उत्साहित करणे, ह्यासाठी बोध करावा असे तो म्हणतो. त्याने तिमथ्याला थेसलनिकाकरांना विश्वासात वर उचलण्यासाठी, त्यांना उत्साहित करण्यासाठी, उत्तेजित करण्यासाठी पाठवले. तिसरं वचन वाचूया. तो असा की ह्या संकटात कोणी घाबरू नये कारण आपण ह्यासाठीच नेमिलेले आहो हे तुम्ही स्वतः जाणून आहात. ह्या ठिकाणी असे विधान आहे जे आम्हातील प्रत्येकाला पचायला कठीण आहे. ह्या संकटात कोणी घाबरू नये, तुमचे अंतकरण निराश होऊ नये, ह्याचाच अर्थ की तो ह्या संकटामुळे विचलित होऊ नये. संकटे म्हणजे दबाव, चिंता. पॉल एक फार विलक्षण विधान ह्या ठिकाणी मांडत आहे. तो म्हणतो आपण ह्यासाठीच नेमिलेले आहोत. आम्हाला माहीत आहे की आम्हाला संकटातून जावे लागणार. ते अल्पसमयाकरिता असणारे संकट आहे. तरी सुद्धा आम्ही त्यापासून सुटू शकत नाही. ह्या पृथ्वीवर आमच्यावर संकटे येतीलच हे देवाचे वचन फार चांगल्या प्रकारे स्पष्ट करते. पौलाची इच्छा आहे की ह्या लोकांनी संकट किंवा त्रास किंवा छळ ह्यामध्ये सुद्धा प्रभूमध्ये स्थिर राहावे. पवित्र शास्त्रात दुसरे सुद्धा शास्त्रपाठ आहेत जे आम्हाला हे सत्य शिकवतात. येशू ख्रिस्ताने योहान कृषुभवर्तमान 16:33 वचनात म्हटले, योहान कृषुभवर्तमान 16:33 वचन, माझ्या ठाई तुम्हाला शांती मिळावी म्हणून मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत. जगात तुम्हाला क्लेश होतील तरी धीर धरा, मी जगाला जिंकले आहे. क्लेश आम्हा सर्वांना होणार आहे, त्यातून सुटण्याचा मार्ग नाही, परंतु प्रभू स्वतः आम्हाला ह्या क्लेशाच्या काळात धीर धरायला सांगत आहे. जर श्रोत्यांनो आपण विश्वासणारे आहात तर आपली क्लेशातून सुटका नाही. ख्रिस्ताला स्वीकारणे म्हणजे त्रास दुःख संकटे ह्यांच्या विरुद्ध घेतलेला जीवन विमा नव्हे. खरे हे आहे की देवाची लेकरे झाल्यानंतर आम्हाला त्रास सहन करावा लागेल. त्याने हे वचन कधीच दिले नाही की तुमच्यावर संकटे येणार नाहीत. आधी कधी आपणाला त्रास सहन करावा कदाचित लागला नसेल, पण ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यानंतर त्रास दुःख संकटे येणार हे निश्चित आहे. तुम्ही त्रासाला चुकू शकाल असेही त्याने म्हटले नाही, परंतु तुम्ही जीवनातील सर्व त्रासातून वादळातून जाल, पण तो तुमच्या सोबत असेल असे त्याने सांगितले. तो ह्या ठिकाणी इतक्या निश्चयपूर्वक व ठामपणे सांगतो की तो सुद्धा आमच्या सोबत ह्या वादळातून जाईल आणि आम्ही किनाऱ्यावर पोहोचू. कोणतीही नाव ज्यामध्ये तो आहे ती बुडणार नाही, परंतु दुसऱ्या किनाऱ्यावर सुखरूपणे पोहोचेल. तुम्ही व मी त्या दुसऱ्या किनाऱ्यावर पोहोचण्याच्या मोहिमेत आहोत. श्रोतांनो कदाचित सेवेमध्ये आपण जेव्हा पाऊल टाकले तेव्हा आपणावर संकटे येण्यास सुरुवात झाली. आपणाला त्रास सहन करावा लागत आहे, दुःख सहन करावा लागत आहे, आपणावर आजार येत आहेत आणि आपण फार निराश झालेले आहात. तर हिंमत हारू नका, कारण येशू ख्रिस्ताने जे वचन दिलेलं आहे ते पूर्ण होत आहे की जेव्हा आम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवू, जेव्हा त्याच्या मागे चालायला सुरुवात करू, तेव्हा आमचा छळ होईल. जेव्हा आम्ही प्रामाणिकपणे चालू, जेव्हा आम्ही ख्रिस्तावर पूर्ण भरोसा ठेवून ह्या जगामध्ये त्याच्याकरिता जगू, तेव्हा आमचा अवश्य छळ होईल. म्हणून श्रोत्यांनो घाबरून जाऊ नका. त्या संकटातून त्रासातून दुःखातून तुम्हाला पार करणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो तुम्हाला सोडत नाही, तो तुम्हाला त्यागत नाही. तिमथ्याला 2:13:12 म्हटल्याप्रमाणे ख्रिस्त येशूमध्ये सुभक्तीने आयुष्य क्रमण कराव्यास जे पाहतात त्या सर्वांचा छळ होईल. ह्या ठिकाणी तो पुन्हा छळ त्रास ह्यावर जोर देत आहे. ह्यामध्ये जर आणि परंतु त्याकरिता हे काहीच नाही. हीच गोष्ट पेत्राचे पहिले पत्र 4:12-19 ह्या वचनांमध्ये सांगितलेली आहे. पेत्राचे पहिले पत्र 4:12-19 वचने, प्रियजनहो तुमचे पारख होण्यासाठी जी अग्निपरीक्षा तुम्हावर आली आहे तिच्यामुळे आपणास काही अपूर्व झाले असे वाटून त्याचे नवल मानू नका. ज्या अर्थी तुम्ही ख्रिस्ताच्या दुःखाचे वाटेकरी झाला आहात त्या अर्थी आनंद करा, म्हणजे त्याचे गौरव प्रगट होण्याच्या वेळेसही तुम्ही उल्हास व आनंद कराल. ख्रिस्ताच्या नावामुळे तुमची निंदा होत असल्यास तुम्ही धन्य आहात, कारण गौरवाचा आत्मा म्हणजे देवाचा आत्मा तुम्हावर येऊन राहिला आहे. तरी खून करणारा, चोर, दुष्कर्मी किंवा दुसऱ्याच्या कामात ढवळाढवळ करणारा असे होऊन कोणी दुःख भोगू नये. ख्रिस्ती ह्या नात्याने कोणाला दुःख सहन करावे लागत असेल तर त्याला लाज वाटू नये. त्या नावामुळे देवाचे गौरव करावे, कारण देवाच्या घरापासून न्याय निवाड्यास आरंभ होण्याची वेळ आली आहे. आणि तो आरंभ प्रथम आपल्यापासून झाला तर देवाच्या सुवार्तेचा अवमान करणाऱ्यांचा शेवट काय होईल? नीतिमान जर कष्टाने तरतो तर भक्तिहीन व पापी ह्याला ठिकाण कोठे मिळेल? ह्यामुळे देवाच्या इच्छेप्रमाणे दुःख भोगणाऱ्यांनी सत्कृत्य करीत आपले जीव विश्वासू निर्माणकर्त्याला सोपवून द्यावे. श्रोत्यांनो जेव्हा आकाशात काळे ढग नाहीत, समुद्रात वादळ नाही, सर्व काही व्यवस्थित ठीकठाक आहे, मग तुमच्या तारणासंबंधाने प्रश्न आहे. परंतु जर पृथ्वीवर आपण त्रास सहन करीत आहात, जीवनात दबाव आणि चिंता ह्यांनी तुम्ही ग्रस्त आहात, तर हे चिन्ह आहे की तुम्ही देवाची लेकरे आहात. अशाच प्रकारे परमेश्वर आम्हाला त्याच्यावर विसंबून राहण्यास शिकवतो. चौथं वचन वाचूया, थेसलनिकाकरास पहिले पत्र 3:10 आणि 4 वचन. कारण आम्ही तुम्हाजवळ होतो तेव्हा आम्ही तुम्हाला सांगून ठेवले की आपल्याला संकटे भोगावयाची आहेत आणि त्याप्रमाणे घडलेही हे तुम्हाला कळले आहे. संकट हा क्लेश ह्या शब्दाप्रमाणे शब्द आहे. ह्या ठिकाणी महासंकटाविषयी उल्लेख नाही, परंतु लहान संकटाविषयी म्हटलेले आहे. ह्या ठिकाणी आम्हातील प्रत्येकाला काही ना काही त्रास होणार आहे आणि हा त्रास ही संकटे आम्हाला देवाच्या निकट आणण्यासाठी आहेत. विश्वासणाऱ्यांच्या जीवनात त्याद्वारे शुद्धीकरण होते. 5 वचन वाचूया, ह्यामुळे मलाही आणखी दम धरवेना, म्हणून मी तुमच्या विश्वासासंबंधाने विचारपूस करण्यास पाठविले. कोण जाणे, भूलविणाऱ्याने तुम्हास भूल घातल्याने आमचे श्रम व्यर्थ झाले असतील. श्रोत्यानो, भूलविणारा दुसरा तिसरा कोणी नसून सैतान आहे. दुसऱ्या अध्यायात पॉलाने म्हटले, सैतानाने आम्हाला अडवले. दुसऱ्या शब्दात पॉल थेसलनिकाकरांना म्हणत आहे की सैतानाने माझ्यावर त्रासाची वेळ आणली आहे आणि मला भीती वाटते की त्याने कदाचित तुम्हालाही तशी वेळ आणली असेल. क्लेशाचा दुसरा हेतू हा की विश्वास खरा आहे किंवा नाही ह्याची परीक्षा व्हावी. त्रास एक ऍसिड प्रमाणे आहे जो विश्वासाच्या खरेपणाची परीक्षा करतो. काही खरे विश्वासणारे आहेत आणि बरेच बनावटी आणि नकली सुद्धा आहेत. एक गोष्ट विश्वासाचा खरेपणा दाखवेल, ती म्हणजे परमेश्वरावर विश्वास ठेवून त्रासात आणि क्लेशात संकटात आजारात दृढ राहणे. क्लेश खऱ्या विश्वासणाऱ्यांची पारख करतो. 6 वचन पहा, आता तिमथ्याने तुम्हापासून आम्हाकडे येऊन तुमचा विश्वास व प्रीती ह्याविषयी आणि जसे आम्ही तुम्हास भेटावयास उत्कंठित आहो तसे तुम्ही आम्हास भेटावयास उत्कंठित असून आमची प्रेमाने नेहमी आठवण करिता ह्याविषयीचे सुवर्तमान आम्हास कळविले. पौलाला जेव्हा त्यांच्याविषयी चांगले सुवर्तमान देण्यात आले तेव्हा तो खरोखर आनंदित झाला. त्या क्लेशात त्या त्रासात ते धीराने सर्व सहन करीत होते हे ऐकून त्याला खरोखर अतिशय आनंद झाला. 7 वचन पहा, ह्यामुळे बंधूंनो आम्हाला आपल्या सर्व अडचणीत व संकटात तुमच्या विश्वासावरून तुम्हाविषयी समाधान मिळाले. आमच्या सर्व अडचणीत संकटात पॉल सांगतो की त्याच्यावर सुद्धा अडचणी आणि संकटे आली. त्यांच्यापासून आलेले सुवर्तमान त्याच्याकरिता समाधान देणारे होते. 8 वचन, कारण जर तुम्ही प्रभूमध्ये स्थिर चित्त असला तर आता आमच्या जीवात जीव आल्यासारखे होईल. सर्व परिस्थितीत स्थिर चित्त असणे आनंद मानणे कठीण आहे. अशा प्रकारे करणे नेहमी सोपे नाही. श्रोत्यानो, पेत्राचे पहिले पत्र 4:12 12-13 वचनांमध्ये तो लिहितो. पेत्राचे पहिले पत्र 4:12-13 वचने, प्रियजनहो तुमची पारख होण्यासाठी जी अग्निपरीक्षा तुम्हावर आली आहे तिच्यामुळे आपणास काही अपूर्व झाले असे वाटून त्याचे नवल मानू नका. ज्या अर्थी तुम्ही ख्रिस्ताच्या दुःखाचे वाटेकरी झाला हा त्या अर्थी आनंद करा, म्हणजे त्याचे गौरव प्रगट होण्याच्या वेळेसही तुम्ही उल्हास व आनंद कराल. ख्रिस्ती होण्याच्या नात्याने तुमचे काही नुकसान होणार नाही. जरी त्रास असला तरी तो तुमच्या भल्याकरिताच कार्य करेल, ह्या बाबतीत आपण निश्चिंत असा. 9 वचन पहा, कारण तुमच्यामुळे आम्ही आपल्या देवापुढे जो आनंदी आनंद करीत आहो त्याबद्दल तुमच्या संबंधाने त्याचे आभार पुरेतेपणे कसे मानावे. आनंद हा जीवनाशी जोडलेला आहे आणि दुःख हे मृत्यूशी जोडलेले आहे. तरी सुद्धा दुःख आनंदासाठी हृदयाची क्षमता वाढवते. पौलाची इच्छा आहे की थेसलनिकाकरांना आनंद कसा करावा हे माहीत असावे. श्रोत्यानो, ख्रिस्ती असणे ही एक विलक्षण गोष्ट आहे. मी आपणाला पुन्हा उत्साहित करू इच्छिते की जर आपणावर संकटे आहेत, आजार आहेत, दुःख आहेत, क्लेश आहेत, परंतु आपण एक चांगले विश्वासणारे आहात, देवाचे भय बाळगून जीवन कंठित आहात, तर लक्षात असू द्या की हे सर्व आपल्या भल्याकरिता आहे. विश्वासामध्ये स्थिर असा, परमेश्वरावर विसंबून रहा. ह्या सर्व गोष्टी क्षणिक आहेत, म्हणून हिम्मत हारू नका. प्रभूमध्ये दृढ रहा आणि परमेश्वराची सेवा करीत रहा. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देऊ. मला खात्री आहे की आजच्या वचनाच्याद्वारे आपणाला आशीर्वाद प्राप्त झालेला आहे. जर परमेश्वराने आपल्या जीवनात कार्य केलेलं आहे तर वेळ गमावू नका. ह्या क्षणी आपापल्या गुडघ्यांवर या आणि लहानशा प्रार्थनेच्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताला आपले जीवन पुन्हा समर्पित करा. होऊ शकतं की आपण खेड्यात राहणारे असाल, आपण अशिक्षित असाल, किंवा आपण श्रीमंत आहात, शहरात राहणारे आहात. हे वचन प्रत्येकाकरिता आहे. लहान असा, मोठे असा, वृद्ध असा, तरुण असा, प्रत्येकाकरिता परमेश्वराचं वचन आहे. म्हणून श्रोत्यांनो, दुसऱ्यांकडे न पाहता परमेश्वराच्या वचनाच्या प्रकाशात स्वतःच्या जीवनाचे परीक्षण करा आणि आपली सर्व पापे येशू ख्रिस्तासमोर कबूल करा. त्या पापांबद्दल क्षमा मागा, पश्चाताप करा. ख्रिस्ताला आपल्या जीवनात तारणारा म्हणून स्वीकारा. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ. जर आपल्या मनात काही प्रश्न आहेत, शंका आहेत, ख्रिस्ताविषयी अधिक जाणून घेण्याची इच्छा आहे, तर ह्या पत्त्यावर आजच पत्र लिहा. विश्ववाणी कार्यक्रम उपासना, पोस्ट बॉक्स नंबर 1507, वानवडे, पुणे 40. पत्ता पुन्हा एका, विश्ववाणी कार्यक्रम उपासना, पोस्ट बॉक्स नंबर 1507, वानवडे, पुणे 40. तर श्रोत्यांनो, पुढच्या कार्यक्रमामध्ये आपण पुन्हा भेटू. नमस्कार.
श्रोत्यांनो, आपण आपला हा कार्यक्रम ऐकत होता. कार्यक्रम आपल्याला आवडला असेलच. आशा करतो की आपल्या जीवनामध्ये एक नवा प्रकाश प्रगट झाला असेल. आपला अनुभव पत्राद्वारे कळवा. आमचा पत्ता मात्र जरूर लिहून घ्या. कार्यक्रम उपासना, पोस्ट बॉक्स नंबर 102, बेझनबाग, नागपूर 440004.
आमचा ईमेल ऍड्रेस आहे marathittb@radio882.com. ईमेल ऍड्रेस पुन्हा एकदा ऐका, marathittb@radio882.com.
श्रोतांनो, तोपर्यंत घ्या नमस्कार.